सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. डॉक्टर रशनीत सौदागर यांच्याशी बोलणं चाललेलं आहे. रोजच्याला आपल्या पेशंट्सना आपल्यापर्यंत पोहोचता यावं याकरता एक महत्वपूर्ण सोय त्यांनी पेशंटसाठी करून ठेवली आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पेशंट त्यांच्याशी संवाद साधू शकतात, स्वतःच्या सगळ्या तक्रारी सांगू शकतात आणि जर त्यांना औषधं पाहिजे असतील तर सगळ्या औषधं पेशंट्सपर्यंत पोहोचवण्याचं कार्य स्वतः डॉक्टर रशनीत सौदागर यांच्या करवी केलं जातं. त्यांनी बऱ्याचशा मंडळींना अपॉईंट करून ठेवलेलं आहे. नाशिक महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंटची परमिशन घेतलेली आहे. मेडिकल इमर्जन्सी म्हणून ही औषधं आपल्या पेशंट्सपर्यंत ते पोहोचवतायत. आणि आज आपलं डॉक्टर रशनीत सौदागर यांच्याशी बोलणं चाललं आहे नाशिक.
आणि ई कॉन्फरन्सिंग झालं की पहिला प्रश्न लोकांचा होता, सर आम्हाला औषधे मिळतील कशी.
हो
म्हटलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही फक्त घरी राहा आणि सुरक्षित
राहा. वा वा.
मी आमच्या टीम सोबत पूर्ण सौदागर क्लिकच्या टीम सोबत औषधं त्यांना घरपोच पोचवायची सुविधा सुरू केली आहे.
आम्ही
परमिशन करून रायडर्स घेतले जे मेडिकल सुविधा अंतर्गत लोकांच्या घरपोच औषधं माझ्या पेशंटच्या रुग्णांच्या घरपोच औषधं पोचवतात. बाब अशी येते की लोकांची सगळ्यात महत्वाची गोष्ट की डॉक्टर चेहरा तरी दिसला पाहिजे.
हो हो.
तर आम्ही आमच्या औषधात पाठवून द्या. मी म्हणतो नाही, माझ्याशी बोला, मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करा. कारण आज अशी परिस्थिती आहे की घरात एखाद्याला नॅचरल सर्दी जरी झाली वातावरण बदलामुळे, काहीतरी काहीतरी घरात एखादं अलर्जी खोकला जरी झाला, सर्दी आली, ते लोकांच्या ना धास्ती की हे तर सिम्पटम्स तर नसतील.
बरोबर बरोबर.
मग डॉक्टरांकडे जायचं म्हटलं तरी भीती वाटते त्यांच्या मनामध्ये. समजा जर मी क्वारंटाईन पॉझिटिव्ह निघालो तर, किंवा मला जर अशा परिस्थितीमध्ये, त्यांनी प्राथमिकरित्या तरी आम्हाला आमच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि हे करत असताना मी लोकांना एकच आश्वासन दिली की त्यांना कोरोना बद्दलची जागृती पण करून दिली की कोरोनाची लक्षणं काय. आता सरकारने तर ते करूनच दिलेलं आहे, वेबसाईटवरनं, रिंगिंगच्या माध्यमातलं, त्याच्यानंतर व्हॉट्सअप मेसेजेस, आपले रेग्युलर एसएमएस, याच्या थ्रू तर माहिती पोहोचतीये. पण जेव्हा एखादा डॉक्टर तुमची सविस्तर माहिती सांगतो त्यावेळेस
नाशिक हे बोलणं असं सुरू राहणार आहे. कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. बजाते राहू.